शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत या दोन्हीच्या मध्ये सुवर्ण मध्य साधून उभा असलेला गीत प्रकार म्हणजे नाट्यसंगीत।
नाट्यसंगीताचे सुद्धा किती मोहक रंग अनुभवले आम्ही रसिकांनी। किर्लोस्करी संगीत, बखल्यांचं संगीत, गोविंदराव टेंबे, मास्तर कृष्णराव, राम मराठे, कितीतरी संगीतकार आणि त्यांचे अनेक विचारतरंग।
खरंय, म्हणूनच नाट्यसंगीत बहुरंगी बहुपेढी झालं। त्याने नाटकातल्या प्रसंगानुसार कधी बंदिश होऊन, कधी कव्वाली होऊन, कधी अभंग तर कधी भावगीत होऊन रसिक मनावर अधिराज्य गाजवलं। आता मदनाची मंजिरीमधलं हेच गीत बघ ना, म्हटलं तर नाट्यगीत आणि तरीही भावगीत।
ऋतुराज आस मनियाला, ऋतुराज आज मनियाला, ऋतुराज आज मनियाला, ऋतुराज आज मनियाला, नव सुमनांचा नव कलिकांचा, नव सुमनांचा नव कलिकांचा, बहर घेऊन ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज ऋतुराज आजमनी आला, ऋतुराज आजमनी आला, ऋतुराज आजमनी आला, ऋतुराज आजमनी आला, वनी आला वनी आला, ऋतुराज आजमनी आला, ऋतुराज आजमनी आला, ऋतुराज आजमनी आला।